मूळ कारण असणाऱ्या गणपती या देवतेला नमस्कार करतो. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा अशी ज्ञानेश्वरी पहिली होईल. या सर्व दृश्य अदृश्य जगताच आद्य निर्मित होण्याचं जे ठिकाण त्या परमात्म्याच स्वरूप ज्याला लाभलेलं आहे सगुण मूर्तीला आणि जो बोधानी निर्गुण स्वरूप आहे ज्याच्या स्वरूपाचं वर्णन वेद करतात. वेदांचा जो प्रतिपाद्य विषय आहे स्वसंवेद्य याचा अर्थ स्वतःच स्वतःला जाणण्यास योग्य त्याला एक रूपत्वानी जाणता येतं असा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मरूपा आपल्या अंतर्यामी जाणीव रूपानी चैतन्य रूपानी तत्व रूपानी जो भरून आहे असा. गणपती अथर्व शीर्षामध्ये ओम गं गणपतये नमहा असा जो मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचा जप आपण आता करणार आहोत. आपलं लक्ष हृदयस्थानी आहे. हृदयस्थानी आपण सगुण परमात्मा परब्रह्म गणपतीच्या रूपाने पाहतो आहोत आणि तो निर्गुण देखील आहे आत्मरूप देखील आहे अशा बोधाने आपण त्याच्याकडे पाहतो आहोत. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. तत्त्वमसी या बोधाने जो लक्षित होतो तो परमात्मा आणि गणेश हे एक. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसी त्वमेव केवलं कर्तासी त्वमेव केवलं धर्तासी त्वमेव केवलं हर्तासी तू धारण करणार आहेस तू जन्म देणार आहेस आणि तू हरण करणारा देखील आहेस. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासी दोन महावाक्य आली तत्त्वम असी आणि सर्वं खल्विदं ब्रह्म. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. सद्गुरूंनी केलेला उपदेश तत्वमसी. त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसी. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. तूच खलु इदं ब्रह्म. खरोखरच या जगतामध्ये ब्रह्मरूपाने व्यापून आहे. त्वं साक्षात आत्मासि नित्यम. आमच्या अंतर्यामी आत्मरूपाने तूच आहेस. ॐ गणपतये नमः. गणपतये नमः. तू आत्मा असल्यामुळे आम्हाला बोलवणारा तूच आहेस. आत्मा तुझ्यामुळेच आम्ही ऐकतो. तूच आमचं धारण करणार आहेस आत्मरूपाने. आणि खलु सर्वमिदं ब्रह्म. तूच सर्वत्र ब्रह्मरूपाने असल्यामुळे आमच्या पुढं माग दक्षिणेला उत्तरेला वर खाली सर्वत्र तूच भरून राहिलेला आहे. सर्व असमानता तूच भरून राहिलेला आहे. गणपतये नमः। आमच्या अविनाशी वाणी मध्ये तूच भरून राहिलेला आहे, वाङ्मयच त्वं चिन्मयः, तू चैतन्य स्वरूप आहे, त्वं आनंदमय, त्वं ब्रह्ममय। त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि, तू अद्वितीय सच्चिदानंद आहेस, तुझ्यासारखा कोणी नाही, एकमेव तूच आहेस सच्चित आणि आनंद। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि आणि ज्ञानमय शुद्ध परमात्मस्वरूप आणि विज्ञानमय म्हणजे जगत परमात्मस्वरूप या दोन्ही रूपाने तूच आहे। सर्व जगत अर्थात माझा सकट सर्व जगत तुझ्यातूनच निर्माण झालेलं आहे। सर्व जगत अर्थात माझा सकट सर्व जगत तुझ्याच ठाई विश्रांती पावत। सर्व जगत अथवा अर्थात मी देखील तुझ्याच ठिकाणी लय पावतो। गणपतीच्या म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपात आपण लय पावलो असं झालं। आता आपण कोणी वेगळे राहिलो नाही, परमात्म्याच्या प्रत्ययानेच आपण शिल्लक राहिलो। त्याच बोधाने आता उर्वरित नामस्मरण करायचं आहे। ॐ गणपतये नमः। गणपतये नमः। आता तुम्ही प्रत्यक्ष नाम न घेता मी नाम घेतो ते केवळ ऐका. तुम्ही तुमच्या परमात्मा भावामध्ये तसेच बसून असाल आणि नाम फक्त ऐकाल. गणपतये नमः. असहे पवित्र पावन करणारं नामस्मरण आणि त्या नामस्मरणाचा अंतरंग अनुभव आपण घेतला. आता डोळे मिटलेल्या स्थितीतच किंचित बाहेर यायचं आहे. डोळे मिटलेलेच आहे. गुरु परंपरेचे श्लोक मी सांगतो, माझ्या पाठोपाठ आपण म्हणाल. आणि मग परत ध्यानाची प्रक्रिया मी जाईन आणि आपण अर्धा तास पुढे ध्यानाला बसणार. मी सांगतो माझ्या पाठोपाठ आपण म्हणाल. अध्यात्म विद्येचा जो का आदि गुरु आदिनाथ दाता रूवंदु आता शिव शक्ति बीज प्रसाद पवित्र जायोगे मच्छिंद्र धन्य झाला मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध पुढे गहिनी नाथ सिद्ध योगी गहिनी नाथे कृपा केली निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञान देवा ज्ञान देव शिष्य देव चूडामणी पुढे गुंडाख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद पयाचा अंकित माधवनाथ थोर योगसार गुज देई मद उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण आत्मरंगी पूर्ण रंग विले स्वानंद वैभवी धाला मकरंद गुरु सेवा छंद धरूनिया गुरु सेवा छंद धरूनिया नरदेही चरम लक्ष जन्म मरण चक्री मोक्ष परमार्थी राहो निया दक्ष आत्मज्ञान साधावे आत्मज्ञानासी कारण तो वैराग्य विचार पूर्ण त्याचे नि आधारे आसन जमवावे बरे भक्ती प्रेमे सद्गुरु स्मरण विषयांचे होतसे विस्मरण सत्वभाव बळावता मन अंतरी स्थिरावे गुरुवाक्याचे करावे चिंतन अर्थावबोधी रमोनी मन ब्रह्मरूप होण्या आपण सिद्धता पावे नाभी पासो निचित गगन मन प्राणाचे एकवटोन मध्यमा मार्गे सोहम स्मरण करावे सुखे चिदाकाशी प्रवेशता सोहम प्रत्यये हाता चिदानंदाशी ऐक्यता होवु निराहे पुनरपि वृत्तींचा उदय होता येतसे भव प्रत्यय तेव्हा द्रष्टुत्वे वृत्तींचा लय साधावा नागे वृत्ती उद्भवता साक्षित्व धरी ब्रह्मपद प्राप्ती शून्यते उपरी हाच अभ्यास निरंतर करी आत्मसुखा कारणे या अभ्यासे आनंद स्थिती या अभ्यासे परम शांती या अभ्यासे जीवन मुक्ती निसंदिग्ध ज्ञान मकरंद देई आशीर्वचन घडो आवडी श्रवण साधन श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंतितसे श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंतितसे आता विश्वात्मके येने वाग्यज्ञे तोषावे तोषो निबध्यावे असायदा नहि देखांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो भूता परस्परे पड़ो मैत्र जीवाते दुरिता से तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जे वांचील तो देला हो प्राणी जात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाते चंद्र में जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूर्यरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होवो नितिही लोकी अजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी तेथ म्हणे श्री विश्वेशरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी नियावो विया फुले मोकळी अर्पिली अंघ्रियुगुली ईश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर